विविध भारती पुणे, सुहास देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या मुदतीतला आजचा अखेरचा रविवार प्रचार फेऱ्या तसंच मतदारांशी भेटीगाठी घेण्यासाठी सर्वच उमेदवार उपयोगात आणत आहेत. आज सकाळपासूनच सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी दिसत आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या वतीनं संवाद पुणेकरांशी या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी एरंडवणा इथं पुणेकरांशी थेट संवाद साधणार आहेत. मनपा निवडणुकीत मी ठामपणे भाजप युतीसोबत आहे असं प्रतिपादन आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं आहे. ते येरवडा नागपूरजाळ इथं भारतीय जनता पक्ष आरपीआय युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ बोलत होते. महानगरपालिकेत सध्या आमच्या पक्षाला 9 जागा मिळाल्या असून निवडणूक उशिरानं होत असल्यानं इच्छुकांची संख्या वाढली असल्याचं आठवले म्हणाले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 प्रभागांकरता प्रत्येकी 4 निवडणूक प्रभागांमागे 1 याप्रमाणे एकूण 8 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत मतदान साहित्याचं वाटप तसंच मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साहित्याची स्वीकृती करण्यात येणार आहे. दरम्यान शहरातील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम ही स्वयंसेवी संस्था गेली अनेक वर्ष कार्यरत असून या फोरमनं राज्यकर्त्यांसाठी जनतेचा अपेक्षानामा काल प्रसिद्ध केला. या अपेक्षानामातून पायाभूत सुविधा, पाणी, वाहतूक, प्रदूषण, पर्यावरण अशा अनेक समस्यांकडे लक्ष वेधलं आहे. वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगानं सुविधांचा विस्तार व्हावा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा या अपेक्षानामातून व्यक्त करण्यात आली आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन विभागानं मोठी मोहीम हाती घेतली असून या मोहिमेअंतर्गत काल पिंपरी परिसरात परराज्यातून बेकायदेशीररित्या आणलेलं विदेशी मद्य तसंच मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात आलेलं एक चारचाकी वाहन असा 7,20,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पवनेश्वर मंदिराजवळ ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साखरेच्या दरात घट झाल्यानं साखर उद्योग आर्थिक अडचणीत सापडला असून साखरेचा किमान विक्री दर प्रतिकिलो 41 रुपये करावा तसंच इथेनॉल विक्री दर वाढवावा अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यासंदर्भात राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचं शिष्टमंडळ लवकरच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं. द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट्स ऑफ इंडिया यांच्या वतीनं डिसेंबर 2025 घेण्यात आलेल्या फाउंडेशन परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यंदा ICMAI पुणे शाखेचा निकाल 54.40% इतका लागला असून पुण्यातील सोहम जोगळेकर आणि राधिका मराठे यांनी राष्ट्रीय स्तरावर गुणवत्ता यादीत अनुक्रमे 8वा आणि 9वा क्रमांक मिळवला आहे. येत्या आठवड्यात भोगी आणि मकर संक्रांत सण असल्यामुळे आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फळभाज्यांची मोठी आवक झाली. भोगीसाठी लागणारा ओला हरभरा, पावटा, गाजर, वांगी यासह हिरवी मिरची, काकडी, फ्लॉवर, कोबी यांच्या भावात वाढ झाली असून मागणी वाढल्यानं बोरांच्या भावात 20% वाढ नोंदवण्यात आली. बौद्ध साहित्य आणि मानवतावादी सुधारकांच्या कार्यावर आधारित साहित्याची निर्मिती करणारे ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा यांचं आज रविवारी दुपारी पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी उद्या सकाळी 9 ते 10:30 त्यांच्या विमाननगर इथल्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11:30 येरवडा विद्युत दाहिनी या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी होईल. पुण्यातील जागतिक कीर्तीचे भूकंपशास्त्रज्ञ डॉ अरुण बापट यांचं काल निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्रात बापट यांनी भूकंप अभियांत्रिकी संशोधन विभागाचं प्रमुख म्हणून काम केलं होतं. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. नमस्कार.